आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचं संकल्पपत्र अमित शहा यांच्या तर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर. राज्यात प्रचार शिगेला. जाहीर सभा, रोड शो इत्यादींच्या माध्यमातून आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची मतदारांना साद. मतदान जनजागृतीसाठी विविध स्तरांवर कार्यक्रम. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज टी20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना. भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान आणि गरिबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नवी संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलत होते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार, महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी, 25 लाख रोजगारांची निर्मिती अशी अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत. महाविकास आघाडीची अनेक आश्वासनं प्रत्यक्षात उतरणारी नसल्याची टीकाही शहा यांनी केली. खोटं फार काळ टिकत नसल्यानंच 2022 साली महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्याचा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत प्रकाशित केला. मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचं खरगे यांनी सांगितलं. या महाराष्ट्रनाम्यात शेती आणि ग्रामीण विकास, उद्योग आणि रोजगार, पर्यावरणावर आधारित शहर विकास या मुद्द्यांवर आश्वासनं देण्यात आली आहेत. पंचसूत्री कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी 3 लाख रुपयांची मदत, महालक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 3000 रुपये, महिलांना मोफत बस सेवा, 3 लाखांपर्यंत कृषी कर्ज माफी, बेरोजगारांना नोकरी शोधण्यासाठी दरमहा 4000 रुपये भत्ता, 25 लाखांचा आरोग्य विमा अशी आश्वासनं दिली आहेत. महाराष्ट्रासह देश आणि जगासाठी मुंबई हे अर्थ, रोजगार निर्मिती, गुंतवणूक अशा सर्व घटकांच्या दृष्टीनं महत्वाचं शहर आहे. मुंबईसह महाराष्ट्र हा सामाजिकदृष्ट्याही प्रगत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातली निवडणूक ही देशासाठी महत्वाची निवडणूक आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर इथे एक चांगलं प्रशासन येऊ शकेल. हा जाहीरनामा महाराष्ट्राचा अभ्यास करूनच प्रकाशित करत आहोत, असं खरगे यावेळी म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा, रोड शोच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यात प्रचार दौरा केला. तत्वांसोबत तडजोड करत कसंही करून सत्तेत येणं हा महाविकास आघाडीचा एकमेव उद्देश आहे, तर शिवाजी महाराजांच्या तत्वांना अनुसरून महाराष्ट्राला देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणं हा महायुतीचा उद्देश आहे, असं अमित शहा रावेर इथल्या प्रचारसभेत म्हणाले. महायुती ही राज्याला समृद्ध करणारी युती आहे. उलेमांनी महाविकास आघाडीला समर्थन देण्यासाठी मुस्लिमांना 10% आरक्षणाची मागणी केली. अशा प्रकारचं आरक्षण द्यायचं झालं तर 50% आरक्षणातलं दलित, आदिवासी आणि ओबीसी यांचं आरक्षण काढून द्यावं लागेल. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. देशाच्या सुरक्षेसाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी महायुतीला मतदान करायचं आवाहनही त्यांनी केलं. काँग्रेसनं संविधानाचा सोयीनुसार वापर केला, अवहेलना केली आणि आता भाजपा संविधान बदलणार असल्याचा विषारी प्रचार चालवला आहे, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केली आहे. ते यवतमाळमध्ये राळेगाव इथं प्रचारसभेत बोलत होते.
काँग्रेस पार्टीने संविधान तोडलं आणि उलटा चोर कोटवाल को डाटे, म्हणजे यांनी स्वतः संविधान तोडलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध जहरीला प्रचार करून राहिले.
जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर राहावं असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं. भाजपा संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप काँग्रेस करत असून आता जनता त्याला बळी पडणार नाही, असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि इतर नेतेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदारांनी स्पष्ट कौल न दिल्यानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी लाडकी बहीणसारखी योजना आणली, असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भाजपाच्या नेतृत्वाखालचं सरकार संविधानाला धक्का पोहोचवेल अशी भीती लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांमध्ये होती, ती अजूनही संपलेली नाही, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल, असं पवार म्हणाले. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परंडा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली. आपल्या पक्षातल्या काही लोकांनी भाजपाला साथ दिली, केंद्रीय संस्थांच्या भीतीनं आपण भाजपासोबत गेल्याचं छगन भुजबळ यांनी कबूल केल्याचं पवार म्हणाले. ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असं आवाहन पवार यांनी यावेळी मतदारांना केलं. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून थापानामा असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाणे इथं आज त्यांनी प्रचारासाठी रॅली काढली तेव्हा ते बातमीदारांशी बोलत होते. महायुतीनं लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा पैसे कुठून आणणार असं म्हणत आमच्या विरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्यांनी आता आमच्या योजना चोरून आता ती खोटी आश्वासनं देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. राज्यातला शेतकरी शेतमालाला हमीभाव मागतोय, मात्र भाजपाचे नेते इतर मुद्द्यांवर बोलून दिशाभूल करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगोला इथल्या प्रचारसभेत केली. काश्मीरमधलं 370 कलम हटवलं असं नरेंद्र मोदी सांगतात, मात्र काश्मीरमधले दहशतवादी हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. भाजपाच्या नेत्यांना देशाच्या सुरक्षेपेक्षा राज्यातल्या निवडणुका जास्त महत्वाच्या वाटतात, असं ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पुढची 5 वर्ष जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, असं आश्वासन त्यांनी दिलं. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी मतदारसंघातही उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. भाजपा सरकारनं महाराष्ट्राची फसवणूक केली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. पुणे शहरातही आज विविध पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. मला खुर्चीचा किंवा सत्तेचा सोस नाही, तर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचं आहे, म्हणून माझ्या हाती एकदा सत्ता द्या, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात आयोजित प्रचारसभेत केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाचं कर्तव्य बजावावं याकरता मतदान जनजागृतीचे कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र होत आहेत. निवडणूक आयोग आणि केंद्रीय संचार ब्युरोतर्फे जनजागृती करणारं वाहन राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये पाठवली जात आहेत. ठिकठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था संघटनांच्या वतीनं मॅरेथॉन, प्रदर्शनं, कार्यशाळा असे कार्यक्रमही होत आहेत. मतदार जनजागृतीसाठी आज रत्नागिरी शहरात मॅरेथॉन आयोजित केली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची सांगता भाटे समुद्र किनाऱ्यावर झाली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूब वाहिनीवरूनही प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट T20 मालिकेतला दुसरा सामना आज संध्याकाळी गकेबरहा इथल्या सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. तिसरा सामना बुधवारी सेंच्युरियनमध्ये तर चौथा सामना शुक्रवारी जोहान्सबर्ग इथं होणार आहे. मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला होता. येत्या 12 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर समितीचं प्रवेशद्वार, मंदिराचं शिखर, 7 मजली दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबिरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला आहे. छत्तीसगड इथल्या बिजापूर जिल्ह्याची रहिवासी असलेल्या लक्ष्मी बंडे मज्जी या नक्षलवादी महिलेनं काल गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढं आत्मसमर्पण केलं. लक्ष्मी मज्जी ही 2017 भामरागड दलम आणि इंद्रावती एरिया कमिटीमध्ये चेतना नाट्य मंचाची सदस्य म्हणून दाखल झाली. राज्य शासनानं तिच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मुंबईच्या विक्रोळी उपनगर परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं 6.5 टन वजनाच्या चांदीच्या विटा असलेलं वाहन जप्त केलं आहे. नागपूरच्या धरमपेठ परिसरात 37,71,000 रुपये किमतीचा महागडा विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमालही कारवाईअंतर्गत जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 48 तास हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 14 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचं संकल्पपत्र अमित शहा यांच्या तर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर. राज्यात प्रचार शिगेला, जाहीर सभा, रोड शो इत्यादींच्या माध्यमातून आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची मतदारांना साद. मतदान जनजागृतीसाठी विविध स्तरांवर कार्यक्रम आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.